परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज बुधवार दिनांक 17 ऑक्टोबर 1990 वेळ संध्याकाळी 7:30 स्थळ माया अपासमेंट ध्यान मंदिर। मनोबोधातील भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे यावरील सद्भक्त प्राध्यापक मीनाताई भावे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी बोलतात। परमार्थाचे वारे सर्व ठिकाणी आहे। आपले मन निर्भय व निर्मळ असेल तर सर्व ठिकाणी आपल्याला त्याचा स्पर्श होऊ शकतो। आपल्यावर अवलंबून आहे। मांगल्याची बरसात निर्मळ माणसाकडून होते। जसे खेडीचं पाप ताप अशा तऱ्हेने गंगेच्या पाण्याप्रमाणे तो जातो। नवयोगेश्वर म्हणतायत, ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली ती मंगल करण्यासाठी आम्ही ठेवतो। मन मंगल असेल तर एकच ओर मांगल्याची, अध्यात्माची, आत्मदर्शनाची। परंतु काहींच्या बाबतीत मात्र कणा लागी उंदिरू, टोकरू लागे डोंगरू, काय करणार, त्यांना शिनची गोड लागे, त्यांचा दोबची लागे मागे। मनच रोगी, निर्मळ नाही, नेमकं जीवन जगता आलं पाहिजे। काय पाहायचे ते अंतकरणात आत आत पाहायचे। आपली परीक्षा आपणच करायची। माझे मग करो येथे अवगुण, काय गुण दोष वर्ण आणि कांचे। तुका म्हणे मन करारे निर्मळ, जीवनी गोपाळ राहे तेथे। मन निर्मळ करण्यासाठी कष्टाने आणि कष्टाने ध्यान नामाची साधना नित्य नियमाने केली पाहिजे। जसं जसं हे मन निर्मळ होईल तसं तसा सूक्ष्म परमार्थ करत जाईल। हरिओम तत्व। पुढील केंद्र गुरुवार दिनांक 18 ऑक्टोबर 1990 अध्यात्म मंगल धाम ध्यान मंदिरातील। मनोबोधातील ओळीवरील निरूपणानंतर एका साधकाला स्वामीजी केंद्रे स्वामी महाराजांची प्रार्थना म्हणायला सांगतात। शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाथा, तू केवल माता जनिता, सर्वथा तुची काता, तुझवा तुनी न दुजी वार्ता, तू वार्ता आश्रय दत्ता, मम चित्ता शमवियाथा। त्यानंतर स्वामीजी प्रार्थना म्हणण्याचे महत्व सांगतायत। आपण दिवसातून एकदा तरी अशी आर्ततेने प्रार्थना म्हणावी। आपले अवगुण झडझडून निघून जाण्यासाठी प्रार्थना म्हणणे हा एक प्रभावी उपाय आहे। आता आणखी एक प्रार्थना ऐकूया दासगणू महाराजांची। सद्भक्त कांचन करून अनंत अपराधांचाराची पोटी घालणे ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर समर्थांची करुणाष्टके अनुदिनी अनुपापे तापलो राम राया परमदिन दयाळा निरती मोह माया। सद्भक्त मीनाताई भावे म्हणतायत। त्यानंतर स्वामीजी बोलतायत, आपलं जीवन सर्वांगाने समृद्ध करण्यासाठी आपल्या अंगी नम्रता यायला हवी। ती येण्यासाठी देवाला दररोज तळमळून आळवावे अशा एखाद्या प्रार्थनेद्वारे म्हणजे सर्व जीवन संतासारखे सुंदर होते। चालणे सुंदर, बोलणे सुंदर, वाचणे सुंदर, लिहिणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुणी गावी। कसे काय वाटते तुला? समोरच्या साधकाकडे पाहत भुवया उंचावत विचारतायत। आत्मवत सर्व भूतानां, आपल्याप्रमाणेच सर्वांना मानणे हे सुंदर जीवन, पूर्ण जीवन म्हणजेच पारमार्थिक जीवन होय। केवळ संसार करणारा तो दरिद्रीच म्हटलेला आहे। दुसऱ्याला त्रास न देता निर्भय उत्तीर्ण राहणे, चार माणसं प्रेमाने जोडणे म्हणजे परमार्थी जीवन। सत्य साईबाबा म्हणतात तसे, लव इज गॉड, बिगिन द डे विथ लव, फील द डे विथ लव अँड एंड द डे विथ लव। प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है, म्हणून सर्वांची प्रेमाने बोलावे। जे ऐकले असता परिषदा होय माय बापू असे वाटावे। आणि कुणी जर आपल्याला रागवून बोलले तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे उदंड धिक्कार होणे बोलती तरी करून दी शांती असे आपण असावे। हरी उंच पुढचे केंद्र शनिवार दिनांक 20 ऑक्टोबर 1990 माया अपार्टमेंट संध्याकाळी 7:30। मी ज्यांच्या शेजारी बसतो ते सद्भक्त श्री केळकर काका श्री गोंधळेकर काकांचे मित्र। ते नेहमी खादीच्या कपड्यात राहणारे। गेला आठवडाभर केंद्रात एक नसल्याचे पाहून केंद्र संपताना स्वामीजी म्हणाले, इथे काका शेजारी बसणारे सद्भक्त श्री केळकर काका गेला आठवडाभर केंद्रात आलेले नाही, कुणीतरी त्यांच्याकडे जाऊन यायला पाहिजे। त्यांचा फोन नंबर माझ्याकडे नाहीतर मी फोन करून चौकशी केली असती, तेव्हा कुणीतरी जाऊन या। केंद्र संपल्यावर नमस्कार करताना मी स्वामींना म्हटले, मी उद्याच केळकर काकांच्याकडे जाणार आहे, आपण चौकशी केली ते त्यांना सांगतो, त्यांची चौकशी विचारपूस करून येतो। ते कुठे राहतात ते तुम्हाला माहीत आहे काय असे स्वामींनी मला विचारलं। मी हो म्हणालो, शनिवार पेठेत दक्षिणमुखी मारुतीजवळ मार्गीच्या वाड्यात ते राहतात, मग तुम्ही त्यांना हा खडी साखरेचा प्रसाद द्या व त्यांची तब्येत कशी आहे ते चौकशी करून मला उद्या संध्याकाळच्या केंद्रात सांग। त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी 5 वाजता मी त्यांच्याकडे गेलो। स्वामीजींचा प्रसाद देऊन स्वामीजींनी चौकशी केल्याचे सांगितले। तुमच्याशी ते फोनवर बोलू इच्छितात परंतु तुमचा फोन नंबर त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले। प्रसाद हातात घेऊन तो त्यांनी कपाळाला लावला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले आणि झटकन मलाच नमस्कार करण्यासाठी खाली वाचले। तुम्ही त्यांचे दोन्ही हात धरून, अहो मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मीच तुम्हाला नमस्कार करतो, नमस्कार। त्यांनी दिलेला फोन नंबर देत स्वामीजींना जेव्हा मी हे सर्व सांगितले तेव्हा ते म्हणाले, मंत्रालयातून मोठ्या पदावरून म्हणजे डिप्युटी सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले श्री केळकर काका किती किती नम्र आहेत ते पहा। साधकांनी त्यांचा भाव व नम्रता त्यांच्याकडून शिकण्यासारखे। मला म्हणाले, बरे झाले तुम्ही जाऊन भेटून आलात ते, मीही त्यांना फोन करणार आहे। तरी उमटत यानंतरचा प्रसंग आहे 2 नोव्हेंबर 1990 शुक्रवार। स्थळ आहे नारद मंदिर सदाशिव पेठ पुणे। भिकारदास मारुती मंदिराजवळील नारद मंदिराशेजारील मंडपात परम पूजनीय स्वामींची 2, 3, 4 नोव्हेंबर रोजी कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग अशा 3 विषयावर सलग 3 दिवस रसाळ अशी प्रवचने सुरू झाली। पहिल्याच दिवशी श्रोत्यांनी मंडप गच्च भरून गेला। स्वामींचे प्रवचन रंगत चालले। अशा रंगलेल्या प्रवचनातही स्वामीजी मंडपाबाहेरील डाव्या बाजूला आधून मधून सारखे पाहायचे म्हणून उत्सुकतेने मीही बघितले। तर मंडपाबाहेर कडेला मकरंदनाथ उभे हातात सायकल आणि सायकलच्या दांडीला तारेल गुंजाळलेला त्यावर वर्ष दीड वर्षाचा त्यांचा पहिला मुलगा मंदार बसलेला। अशा तऱ्हेने मंदारला सांभाळीत सायकलाचा धरून उभ्या उभ्याच आपल्या प्राणप्रिय स्वामींचे प्रवचन ऐकतायत। प्रवचन संपल्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या श्रोत्यांचे नमस्कार स्वीकारीत स्वामीजी मंडपाबाहेर आले जिथे मकरनाथ उभे आहेत तिथे बाळाच्या घराला हात लावून किंचित हसले। अवघडलेल्या स्थितीत उभ्या असलेल्या आणि स्वामीजी इतक्या जवळ आल्याचे पाहून डोळ्याच्या कळा ओलावलेल्या मकरनाथांच्या खांद्यावर हाताने टोकत त्यांचे आबोलपणे बोलणे झाले। हे हृदयचे इतंबळेल ते हृदय घातले आपणासारखे केले द्वैतन मोडता। आता हा प्रसंग तसा अत्यंत छोटा परंतु मोठा आशय घन पाहणाऱ्यांचेही डोळे पाहणवणारा। धन्य गुरुदेव, धन्य तो सत्शिष्य परमार्थाचे भविष्य उजळविणारा। हरी ओम सत्सत्ते।
करुणी विनवणी पाई ठेवी तो माथा पाई ठेवी तो माथा। परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा। असो नसो भाव आलो तुझी आपाया तुझी आपाया। कृपा दृष्टी पाहे मुझकडे पंढरी राया पाहे पंढरी राया। करुणी विनवणी पाई ठेवी तो माथा पाई ठेवी तो माथा। परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा। अखंडित बैसावे ऐसे वाचते पायी ऐसे वाचते पायी। साहो निसंकोच ठाव थोड़ा सा दे भाव थोड़ा सा दे। तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी तुझी वेडी वाकुडी। नामे भव पाश हाते आपुल्या तोडी हाते आपुल्या तोडी। करुणी विनवणी पाई ठेवी तो माथा पाई ठेवी तो माथा। परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा। परिसावी विनंती माझ्या पंढरी नाथा माझ्या द्वारका नाथा।
दोन्ही तबले वेगवेगळे लागले. कर्म जसे घडेल तसे करा. आवश्यकता जाणल्यावर करा. जेव्हा जशी उपयुक्तता असते तेव्हाच करा. जिथे कराल तिथे त्याचे फळ स्वीकारणे क्रमप्राप्तच नाही का? तेव्हा फलत्याग करा हा बोध नेमके काय सांगतो? कुणाला? मनाला का बुद्धीला का शरीराला विवेकाला की सगुण जीवाला? असा प्रश्न. जे जैसे निपजेल स्वभावे जसे घडेल तसे करा. आवश्यकता जाणल्यावर करा. कर्माची आवश्यकता आहे असं जाणलं की कर्म करावं लागतं. उपयुक्तता असेल तेव्हाच करा. उपयुक्तता आहे म्हणून कर्म केलं. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जिथं कर्म कराल तिथंच त्या क्षणीच त्याचं फळ स्वीकारणं हे कर्मप्राप्तच आहे असे ते म्हणतात. कारण उपयुक्तता आहे म्हणून केलेलं आहे मग फळ मिळणारच. आणि उपयुक्तता आहे म्हणून कर्म करायला जर प्रवृत्ती झाली असेल तर साहजिकच उपयुक्ततेमुळं कर्म करायला प्रवृत्त झाला म्हणजे फळाकरताच प्रवृत्त झाला. कर्म करण्याची आवश्यकता आहे हे जाणलं म्हणून कर्म करायला प्रवृत्त झाला म्हणजे कुठेतरी फळाकडे लक्ष ठेवूनच कर्म केलेलं आहे. जसं घडेल जसं कर्म घडेल तसं करा. कर्म कसंही घडो कर्म करा असं म्हटल्यामुळं ज्या प्रकाराने कर्म घडेल त्या प्रकाराने त्याचं फळ हे मिळणारच आहे. परवाच्या जाण्यानंतर मी हे शिकलो. म्हणजे कोणत्याही पद्धतीने कर्मप्रवृत्ती जर झाली तर फळाकरताच कर्मप्रवृत्ती होते असं ते म्हणतात. आवश्यकता आहे म्हणून कर्म करा. जशी आजी आजोबांची आवश्यकता आहे नातवंडांकरता कर्म करायलाच पाहिजे. काय करणार? त्यांना कोण सांभाळणार? अजून मुलं हाताशी आलेली नाहीयेत त्यामुळे धंदा हा करायलाच पाहिजे. आवश्यकता आहे कर्म करण्याची. मुलं हाताशी आल्यानंतर मुलं धंदा करतील पण फळ तोपर्यंत आपण घेणं आवश्यक आहे म्हणूनच आपण धंदा करतो आहोत. अजून मुलांची शिक्षण झालेली नाहीत ती नोकरीला लागलेली नाहीत तोपर्यंत नोकरी करायची आहे. आवश्यकता आहे म्हणून नोकरी करतो आहे. फळ हे मिळायला हवं आहे. घरी लग्न निघालेलं आहे मदतीला म्हणून रजा काढून गावी गेलेला आहे.
याची मदत होणार आहे, उपयुक्तता आहे त्याच्या जाण्याची. म्हणजे लग्न निर्विघ्न पार पडावं या फळाकरता गेलेला आहे आणि उपयुक्तता आहे म्हणून तर कर्म करतो आहे. जर कर्म ही अशी आवश्यकता आहे अथवा उपयुक्तता आहे म्हणूनच कर्म केलं जातं आणि ते कर्म यशस्वी व्हावं अशी इच्छाही असते, लग्न उत्तम पार पडावं, आजारी व्यक्तीची सेवाही चांगली घडावी, त्याच्यातून त्याला समाधान प्राप्त व्हावं, तो आजारपणातून बाहेर यावा, मुलं हाताला येईपर्यंत कुटुंब चालू राहावं, त्याचा योग्य रीतीने सांभाळ व्हावा, फळ तर मिळतच आहे. अशा वेळेला जिथं फळ मिळतं आहे, फळाकरताच कर्म चाललेलं आहे, फळ स्वीकारणं कर्म प्राप्त नसून फळाच्या उद्देशाने सरळ सरळ कर्म चाललेलं आहे. असं असताना फल त्याग करा हा बोध काय असं विचारलं. ऐकायला सोपं आहे फल त्याग करा, फळामुळं मनुष्य आनंदतो, पण जवळपास 80-90% सांसारिक कर्म ही आवश्यकतेनुसार उपयुक्ततेनुसार गरज आहे म्हणून केलीच जातात. गरज आहे तेव्हाच फळ मिळणं आवश्यक आहे हा अर्थ होतो, आवश्यकता आहे तेव्हाच फळ मिळणं गरजेचं आहे हा अर्थ होतो. मग फलत्याग काय आहे असं विचारलं. महा फलत्याग करा हा बोध नेमका कोणाला केलेला आहे? कर्म करणाऱ्या व्यक्तीला केलाय, जो फळाकरताच कर्म करतोय त्याला केलाय का त्याच्या मनाकरता केलाय? तो मनानेच कर्म करायला प्रवृत्त झालेला आहे त्या प्रकारचा, आवश्यकता पाहून, गरज पाहून, उपयुक्तता पाहून का बुद्धीला केलाय? कारण बुद्धीपुरस्सरच तो कर्मामध्ये पडलेला आहे. त्याच्या विवेकाला केलाय का हा उपदेश? कारण विवेकपूर्वकच सांसारिक गरज त्याने ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तो गुंतलेला आहे. का देहाला केलाय? कारण संपूर्ण देह वापरून तो कर्म करतो आहे. कि सगुण जीवाला केलेला आहे असं विचारलेलं आहे. नागपूरचे मामा पेंढारकर त्यांचा प्रश्न आहे. कर्मफलाचा उपदेश हा मनाला केलेला उपदेश नाही, देहाला केलेला उपदेश नाही, बुद्धीला केलेला उपदेश नाही, इंद्रियांना केलेला उपदेश नाही. कारण इंद्रिय, मन, बुद्धी या गोष्टी फळ स्वीकारायचं नाही असं ठरवलं तरी देखील फळ स्वीकारणार आहे, कर्माबरोबरच फळ लागून असल्यामुळे फळ नाकारण्याची सोय नाही आणि फळ घेतो असं म्हणायचीही सोय नाही, ते मिळणारच आहे. फळ हे कर्माबरोबरच आहे, ते चिकटलेलंच आहे आणि हेतू हा देखील फळ मिळवण्याचाच आहे. त्यांचा मुख्य प्रश्न असा आहे की जर हेतूच फळ मिळवण्याचा आहे तर फलत्याग कोणाला सांगितलाय? हेतू जर फळ मिळवण्याचा असेल तर मन फलत्याग कसा करेल, बुद्धी फलत्याग कसा करेल, इंद्रिय फलत्याग कसा करतील? कारण आवश्यकतेनुसार अथवा उपयुक्ततेनुसार तर कर्म करायला प्रवृत्त झालेला आहे आणि आवश्यकता आणि उपयुक्तता याच्यातच फल हेतू आहे. मग कोणाला फलत्याग करायला सांगितलं? पारमार्थिक चर्चा जी चाललेली आहे ती मनाला, बुद्धीला अथवा देहाला उद्देशून नसून मनाच्या, बुद्धीच्या आणि देहाच्याही आत त्याच्याही बुडाशी असणाऱ्या तुमच्याशी बोलणं चाललेलं आहे. असं आहे की वेगवेगळ्या पातळीवर बोलणं चाललेलं असतं. जसं आपण मंडईत काही खरेदीला गेलो तर ते आत्म्याशी संबंधित काही बोझ नसतं. घेणारा विचारतोय की हा दुधी भोपळा कसा दिला, सांगणारा म्हणत आहे की 24 रुपये किलो, मी मंडईत जात नाही बर का, पण ऐकले की आता दुधी भोपळा ही फार महाग भाजी झाली आहे म्हणून मी 24 रुपये म्हणतो, कारण आता सगळे दुधी भोपळा खाण्याच्या मागे लागलेले आहेत. ऐकणाऱ्याला कमी ऐकू येतो त्यामुळे तो म्हणतो की बापरे 14 रुपये 12 रुपयाला द्या की, तर तो म्हणतो 14 नाही 24 रुपये, तो म्हणतो बापरे 22 रुपयाला द्या. हे काही आत्म्याला उद्देशून चाललेलं बोलणं नाही, मंडईत जे बोलणं होतं, दुकानात जे बोलणं होतं, ऑफिसमध्ये गेल्यानंतर काल केलेलं काम तुमचं वरिष्ठ तुमच्या अंगावर फेकून देतो, काय रद्दी काम केलं म्हणतो दुरुस्त करून आणा, हे काय आपल्याला उद्देशून चाललेलं बोलणं नाहीये. मुलगा दमून भागून येतो, आईला म्हणतो की भूक लागली, आईचं हृदय कळवळत, भूक लागली म्हटल्यावर आईला काय उत्साह येतो, ती भराभरा तयारी करते, मुलाला जेवायला वाढते, हा काय आत्म्याला उद्देशून चाललेला प्रकार नाही, देहाला उद्देशून चाललेला प्रकार आहे. त्याच्या पोटात भूक लागली आणि आईला कळवळा आलेला आहे, त्याला त्याची भूक समजत नव्हती तेव्हापासून आईने त्याच्या भूकेची काळजी केलेली, त्यामुळं कोणाही मुलाला भूक लागली म्हटल्यावर आईला काय होतं हे आईलाच माहिती. काही गोष्टी मनाशी, काही बुद्धीशी, काही इंद्रियांशी, शरीराशी असा उद्देशूनच संभाषण नेहमी चाललेलं असतं, कधीच आत्म्याला उद्देशून संभाषण चाललेलं नसतं. आणि इंद्रियांनी, मनानी आणि बुद्धीनीच कर्म केली जातात, ती देखील इंद्रियांना, मनाला अथवा बुद्धीला फळ मिळावं म्हणूनच केली जाते. पण फलत्यागाची जी गोष्ट सांगितली जाते ती त्यांच्यापेक्षाही वरिष्ठ असणारा, त्यांचाही खरा म्हणजे मालक म्हणून असणारा, ज्याच्या सत्तेवर इंद्रिय मन बुद्धी काम करतात, त्याला उद्देशून सांगितलं जातं की फळाकडे दुर्लक्ष कर, त्याग कर, म्हणजे दुर्लक्षच कर, ते मिळणारच आहे इंद्रियांना, पण मला मिळालं असं समजू नको, असा तो उपदेश आहे. सुख दुःखादी फळ मनाला मिळणारच आहे, पण मला मिळालं असं समजू नको, असा तो उपदेश आहे. बुद्धीला फळ मिळणारच आहे तुमच्या चुकलेल्या निर्णयाचं, बरोबर असलेल्या निर्णयाचं, पण मला मिळालं असं समजू नको. आपण आपल्या स्वतःवर कर्तृत्व देखील घेतो आणि फळ देखील आपल्या स्वतःवर ओढून घेतो, असं म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट त्याच्या इतका पराक्रमी असा सेनापती झाला नाही, प्रत्येक युद्धामध्ये फोर फ्रंटवर पुढे जाऊन नेपोलियननी युद्ध केलं, मागं राहून नव्हे, स्वतः पुढे जाऊनच युद्ध केलं, नेपोलियन युद्ध हरला नाही, शेवट एक युद्ध नेपोलियन हरला. आपल्या इथं भारतात किंवा महाराष्ट्रात असं म्हणण्याची पद्धत आहे की नेपोलियन एक युद्ध तरी हरला, थोरले बाजीराव पेशवे एकही युद्ध हरले नाही, कोणतंच युद्ध हरले नाही असे सेनापती होते. पण जगाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण फार वर्ष गुलामगिरीत असल्यामुळे स्थान मिळालेलं नाहीये, त्यामुळे बाजीराव पेशव्यांचा जो पराक्रम आहे तर त्याची नोंद किंवा त्याची दखल ही फारशी घेतली गेलेली नाहीये. पण महाराष्ट्रातून दिल्ली आणि अटक इथपर्यंत अंतर म्हणजे सगळा युरोप होतो, एवढा मोठा प्रांत बाजीराव पेशव्यांनी पादाक्रांत केला. पण नेपोलियनचं फार मोठं कौतुक होतं हे तितकंच खरं आहे. नेपोलियन प्रत्येक युद्धाच्या वेळेला युद्ध अतिशय उत्तम तयारीही करत असे. जेव्हा जिंकलं जातं तेव्हा उगीच जिंकलं जात नाही, कारण दोघही जिंकण्याचा प्रयत्न करत असतात, अशा वेळेला युद्ध जिंकलं जातं. त्यामुळे तिथं बुद्धिकौशल्य असतं, शौर्य असतं, समय सूचकता असते, नियोजन असतं, विलक्षण केलेलं नियोजन असतं. आणि आपण केलेलं नियोजन हे शत्रूला चकित करणारं असलं पाहिजे, तेव्हा युद्ध जिंकली जातं. प्रत्येक वेळेला नेपोलियन सांगत असे की या युद्धाचा मी असा व्यूह रचला, या युद्धाचा मी तसा व्यूह रचला. शत्रूला असं वाटत होतं पण मी असा विचार केला. प्रत्येक युद्धाचं श्रेय नेपोलियन स्वतःकडे घेत असे. आणि जेव्हा शेवटचं युद्ध नेपोलियन हरला आणि त्याला कैद केली गेली, त्याला शिक्षा दिली गेली, तेव्हा नेपोलियन म्हणाला की आज नशीब माझ्या बाजूचं नव्हतं. जेव्हा नेपोलियन जिंकत होता तेव्हा फळ स्वीकारत होता, जिंकण्याचं फळ स्वीकारत होता, आणि जेव्हा नेपोलियन हरला त्या क्षणी म्हणाला की नशीब माझ्या बाजूचं नव्हतं, आज मी कमी पडलो म्हणाला नाही. अशा रीतीने फळ घेणं ही जशी प्रवृत्ती असते तसं कटु फळ स्वीकारायच्या ऐवजी ते नशिबावर ढकलणं, तेव्हाही म्हणायला पाहिजे होतं की माझं चुकलं. जेव्हा यशाची जबाबदारी असते तेव्हा अपयशाचीही जबाबदारी असते, पण घेऊ नाही शकला, माझं चुकलं म्हणून मी हरलो, मी कुठेतरी प्लॅनिंग मध्ये कमी पडलो म्हणून हरलो. नेपोलियनच्या आधीही मोर्चे बांधणी करण्यात आली, जे शत्रू सैन्य होतं त्याच्याकडून उशीर झाला. नेपोलियननी जे ठरवलेलं होतं तर त्याप्रमाणे त्याच्याही आधी शत्रूंनी प्लॅनिंग केलेलं होतं. पुण्यात किंद्रे शास्त्री म्हणून होते लंघन चिकित्सक, तर ते नेपोलियनच्या पराभवाचं कारण असं सांगायचं की त्यांनी जर रात्री युनिमा घेतला असता, म्हणजे प्रत्येक जण आपल्याप्रमाणे ते लंघन आणि एनिमा याचा जन्मभर पुरस्कार त्यांनी केला उत्तम तब्येती करता, तर नेपोलियनला लवकर जाग आली असती त्यांनी. म्हणून फळ स्वीकारण्यामध्ये देखील इथं जे म्हटले की फळ स्वीकारतो तर अपयशाचं फळ स्वीकारत नाही बहुतेक करून मनुष्य. पुलंच्या भाषेत तो असं म्हणतो की साला माझे स्टारच खराब होते. माझे स्टार खराब होते, मी चुकीचा होतो, माझे बुद्धीनी चुकीचं काम केलं, माझ्या मनाला समजलं नाही, माझा आळस कुठेतरी मध्ये आला असं म्हणत नाही. सर्वसाधारण अपयशी मनुष्य, मी काही करतो पण काय काही केलं तरी यश मिळत नाही, माझं नशीब चांगलं नाही असं म्हणत असतो. हे तो गुणांपाशी गती, सगुण भाग्यश्री भोगती, अवगुणाच दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही असं स्पष्टपणे समर्थ म्हणतात. अगदी फळाची गोष्ट केली तरी जेव्हा जेव्हा फळ अपेक्षेप्रमाणे मिळत नाही तेव्हा तेव्हा चुकलेलं आहे काहीतरी, त्याच्याऐवजी नशिबाला दोष देणं. म्हणून फळ देखील सरसहा स्वीकारण्याची वृत्ती नसते. फळ जर विपरीत फळ येऊन ठेपलं आपल्यावर तर इलाज नसतो, पण मनाने असं म्हणत असतो की माझे दिवस खराब होते असं म्हणतो, मी चुकलो असं म्हणत नाही. पण यशाच्या वेळेला तो स्वतःच्या निर्णयाचे मोठे गोडवे गात असतो. असा जो करणारा आहे इंद्रियवान, मन म्हणजे मी समजणारा, बुद्धी म्हणजे मी समजणारा, या इंद्रिय मन आणि बुद्धीशी पारमार्थिक संभाषण कधी चाललेलंच नाही, हा घोटाळा आहे. तुम्ही देह मन बुद्धी इथे घेऊन येता, देह मन बुद्धी सकट इथे येऊन बसता आणि तसंच बसता येतं. तुम्हाला जर यायचं असेल म्हणजे आत्म्याला, शुद्धात्म्याला ऐकण्यासाठी, तर तुमच्या देहाला घेऊन यायला लागतं. पण आत्म्याला विसरून उपदेश मात्र देह मन बुद्धीच स्वीकारत राहते आणि मग ही भाषा समजेनाशी होते की फळ मिळणारच आहे, फलत्याग कसा होईल. कारण तुम्हाला कळत न कळत माहितीये की कर्म करणारा मी आहे म्हणजे इंद्रिय. फळ ही मिळणार आहे मला म्हणजे इंद्रियांना, फलत्याग कसा करणार. आणि आवश्यकता आहे म्हणून कर्म करतो, गरज आहे म्हणून कर्म करतो आहे, उपयुक्तता आहे म्हणून कर्म करतो आहे. पण इंद्रिय मन आणि बुद्धी याच्याही पलीकडे जी शुद्ध जाणीव शक्ती आहे, जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठाना मुळे इंद्रिय मन बुद्धी कर्म करत आहे आणि त्या अधिष्ठानाचा फळाशी संबंध नाहीये असं सांगितलं जातं. घोटाळा इथं होतो. ते अधिष्ठान कसं आहे, सकळ ना निष्कळू, अक्रिय ना क्रियाशीळू, पुरुष ना स्थूळू, निर्गुणपणे, आनंदू ना निरानंदू, एक ना विविधू, मुक्त ना बद्धू, आत्मपणे, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. त्याला कळा नाहीत, सकळ ना निष्कळू, देहाला कळा आहे, बालपण, तारुण्य, वृद्धाप्य अशा देहाच्या कळा आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत. पण त्या शुद्ध चैतन्याला कळा नाही, तो कळांसहित नाही आणि तो कला रहितही नाही. याचं कारण सापेक्षतेने त्याला निष्कळ म्हटलं जाईल, देहाला कळा आहेत म्हणून. वस्तुतः तो जसा आहे तसा आहे. अक्रिय ना क्रियाशील, अक्रिय म्हणजे काहीही कर्म न करणारा आणि क्रियाशील म्हणजे कर्मामध्ये गुंतून राहिलेला, कर्म करत राहणारा, तो दोन्हीही नाही. कारण क्रियाशील एक जाहिरात 2-3 वर्षापूर्वी टीव्हीवर लागायची की एक छोटा अतिशय गोंडस मुलगा माडीवर जिन्यातून टीव्ही आणला जातोय आणि तो मोठ्या उत्साहाने पळत पळत त्या टीव्ही पाशी कोणीतरी त्याला झेप करत हो बाजूला, कारण ती एवढी मोठी वस्तू आत आणायची असते. तो बाजूला होतो, तो टीव्ही एकदम त्याच्या समोर जातो, कोणीतरी त्याला जा बाजूला म्हणून तो परत अगदीच चेहरा पाडून बाजूला जातो. आणि मग तो रिमोट, तो परत रिमोटच्या तिथे जातो, कोणीतरी त्याला सांगतं की हो बाजूला आणि टीव्ही लावतात, तर तो असा रुसून बाजूला बसलेला. त्याला अक्रिय म्हणतात. क्रियाशील आहे, त्या क्रियाशील शब्दाच्या सापेक्ष काहीही क्रिया करणार नाही असा असतो. तुमच्या घरात जर कोणी कधी एखादा रुसून बसलेला असेल तर साधकांच्या घरात शक्यता कमी आहे म्हणून म्हणतो की असं रुसून एखादा मनुष्य बसून राहणार, काही मी काही करणार नाही, कोणाशी बोलणार नाही, कामावर जाणार नाही, जेवणार नाही, तुम्हाला मी नकोय मग मलाही तुम्ही नकोय असं म्हणणारा, तो अक्रिय. क्रियाशील आणि अक्रिय हे एकमेकांच्या रिलेटिव्ह आहेत. आत्मा तसाही नाही, पुरुष ना स्थूळ निर्गुणपणे, स्थूळच्या सापेक्ष स्पृश हाच शब्द आहे. कारण स्थूळ म्हणजे माहिती आपल्याला, आमच्या लहानपणी टीव्हीवर एक जाहिरात होती, लहानपणी नाही तरुणपणी, की एक व्यक्ती दाखवत असत बोन मिठाचा प्रभाव आणि बोन मिठाचा अभाव अशी. त्या स्थूळाच्या सापेक्ष स्पृश असत. आत्मा असा जड नसल्यामुळं तो स्थूळही नाही आणि स्थूळच्या सापेक्ष पुरुषही नाही, कारण तो निर्गुण आहे. निर्गुणपणाने तो स्थूळही नाही आणि पुरुषही नाही. आनंदू ना निरानंदू, तो आनंद स्वरूप. आनंद हे उपनिषदांनी तर आत्म्याचं वर्णन म्हणून सांगितलेलं आहे, आणि त्या आनंदातून सर्वांचा जन्म होतो असं उपनिषद म्हणतात. आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायंते. तरी देखील आनंद ही वृत्ती म्हणून आपल्याला ज्या आनंदाचा जी माहिती असते, तर तशा प्रकारचा आनंद स्वरूप तो नसतो. आपल्याला मुलगा पास झाल्यानंतर, मुलीचं लग्न ठरल्यानंतर, वास्तुशांत बारस पहिला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, स्वतःचा वाढदिवस, अशा वेळेला काहीतरी होतं त्याला आपण आनंद असं म्हणतो. होतो ना काही ना काहीतरी अशा वेळेला, तो वृत्तीजन्य आनंद असतो. या वृत्तीजन्य आनंदाचं विनोबा जी असं म्हणतात की हा वृत्तीजन्य आनंद म्हणजे धक्का बसतो चित्ताला अशा कल्पनेने की बायको म्हणते आज काय आहे ओळखा बरं, तो म्हणतो काय आहे, आणि मग बराच कोड्यात पडल्यावर ती म्हणते की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. धक्का बसतो वृत्तीला, आनंद आनंद होतो त्याला. ते म्हणतात या धक्क्याचं स्वरूप वृत्तीला बसत असल्यामुळं वृत्तीजन्य धक्का बसतो, जसा शरीरालाही धक्का बसतो. ते म्हणतात कोणी कोणी तंबाखू कागदात गुंडाळून ओढतात, ती ओढली की त्यांना ठसका लागतो किंवा आत असं काहीतरी धक्का बसतो. धक्का बसला की आनंद झाल्यासारखं वाटत. आता शरीराचा मनाचा किंवा बुद्धीचा आनंद हा धक्का बसल्यानंतर मिळणारा असा असतो. तर ही आनंद स्थिती म्हणजे परम शांत दशा अशी, त्याला आनंद असं म्हटलेलं आहे. पण या स्थितीची स्वाभाविक अवस्था सदानकदा असल्यामुळं निरानंद हा शब्द त्याच्या ठिकाणी नसतोच, म्हणून आनंद हा शब्दही नसतो. आनंदू ना निरानंदू असं म्हटलेलं आहे, कारण निरानंद याचा प्रत्यय येण्याची कोणतीही संभावना नसल्यामुळं, जसं सूर्याच्या घरामध्ये कधीही रात्र नसल्यामुळं दिवसही नसावा, तसं दिवस हा रात्रीच्या सापेक्ष असतो. एक ना विविधू मुक्त ना बद्धू आत्मपणे. तो विविध नसल्यामुळं एकही नाही, त्याला अद्वैत असं अशा करता म्हटलं जातं. ही द्वैत माहीत असणाऱ्या लोकांची भाषा आहे. अद्वैतम चतुर्थम मन्यते, ज्यांना द्वैत समजतं त्यांना सांगायला लागतं की ते अद्वैत आहे. एरवी अद्वैतातच रमणाऱ्यांना ज्यांना द्वैतच माहीत नाही त्यांना अद्वैतही नाही. आणि बद्धतेचा अनुभव असल्यामुळं मुक्ततेला देखील एक अनुभव म्हटलेला आहे. मुक्ताबाईंचा अभंग आहे ना, मुक्ता मुक्त दोन्ही नायकतो करणी. मुक्त आणि अमुक्त म्हणजे बद्ध हे आम्ही कानाने ऐकत देखील नाही, कारण आम्ही नित्य मुक्त आहोत. तशा तऱ्हेने मुक्त ना बद्धू आत्मपणे, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा जे आत्मानात्म व्यवस्था राजहंस. आपल्या ठिकाणी ते जे तत्व आहे त्या तत्वाला सांगितलेलं आहे की अरे तुझा फळाशी संबंध नाहीये, हा उपदेश त्याला केलेला आहे आणि आपण तो मनाने ऐकतो आहोत, बुद्धीने ऐकतो आहोत, मनाने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. इथं मनाला बाजूला सारून समजून घेण्याची आवश्यकता आहे. मनाने ऐकत असताना मनातच प्रश्न उपस्थित होतो आहे की असं कसं असेल, असं बरोबर असेल, हे आत्म्याने ऐकणं होत नाहीये, आत्म्यापर्यंत उपदेश पोचत नाहीये. म्हणून हे ज्याला सांगितलं जात आहे तो समोर बसलेला नाहीये, समोर देह मन बुद्धी बसलेली आहे आणि देह मन बुद्धीला पारमार्थिक उपदेश केला जातो आहे. हा विरोधाभास परमार्थ चाललेला आहे. सध्या तर माझी अशी कल्पना आहे की आत्ता परमार्थाचा प्रचार आणि प्रसार जेवढा प्रचंड प्रमाणात चाललेला आहे तेवढा आधी कधीही चाललेला नसेल, पण हा विरोधाभास मात्र तेवढाच टिकून आहे. कारण लोक संसाराकरताच परमार्थ मार्गाकडे वळलेले आहेत, संसार चांगला होण्यासाठी. संत असं सांगताहेत की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बरोबर करता येणं शक्य आहे. याचं कारणही असं आहे की प्रपंचामध्ये देह मन बुद्धीला काही एक आउटलेट आहे आणि तो मानवी देहाला किमान आउटलेट आवश्यक आहे, पण त्याचं तारतम्य समजत नाहीये. असं असल्यामुळं प्रपंचासहित परमार्थ ही गोष्ट फक्त ऐकण्याकरता राहिलेली आहे. आणि एवढंच आहे की अमुक एका ठिकाणी प्रपंचही करू नका सांगतात, त्याच्याऐवजी आमच्यासारख्या प्रपंची लोकांना ऐकायला हे ठिकाण चांगलं आहे म्हणून जास्त गर्दी आहे. पण जे सांगितलं जात आहे ते नव्हे, जे तुम्ही ऐकता आहात ते नव्हे. सांगितलं जात आहे ते असं की प्रपंचामध्ये किमान शारीरिक भावनांची तृप्ती होते, विकारांची तृप्ती होते, मन किंचित शांत होतं आणि परमार्थ करायला सुलभ जातो. पण तरी देखील एकूण डायसी किंवा रिस्कीच प्रकार आहे, कारण किती प्रपंचात गुंतून पडायचं याला काहीच मान नाही. कधी नक्की कोणत्या पॉइंट ऑफ टाइमला देह मन बुद्धीची शांती होणार आहे विषयांमुळे आणि आपण परमार्थाकडे वळणार आहोत, विवेकाचंच काम आहे. पण हे सांगितलं जात आहे देहाला नव्हे, मनाला नव्हे, बुद्धीला नव्हे, तर देह मन बुद्धीच्याही आत जो आहे त्याला हे सांगितलं जात आहे. आणि ऐकताहेत मात्र देह मन बुद्धी आणि त्याला बाजूलाच ठेवलेलं आहे. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, हा जो संयमी आत जागा राहून ऐकायला पाहिजे त्याला झोपून ठेवला आहे आणि देह मन बुद्धीच ऐकायला बसलेले आहेत. ऐकणं चाललेलं आहे परमार्थच. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे, आणि तो जो मुनी आहे ज्याने आवरून घेतलेला आहे तो सर्वजण ज्या ठिकाणी अत्यंत जागे असतात अशा विषयांच्या ठिकाणी झोपलेला आहे. इथं थोडस उलट कॉम्बिनेशन परमार्थात होऊन गेलेलं आहे. इथं देह मन बुद्धी जागृत दाखवलेली आहेत परमार्थाच्या ठिकाणी, पण त्याला मात्र झोपूनच ठेवलेला आहे. जो ज्याने ऐकायला पाहिजे त्याला चांगला झोपवलेला आहे, त्याच्यापर्यंत शब्द पोहोचतच नाहीयेत। त्यामुळे मग देहाला प्रश्न पडतो की कसा फलत्याग करायचा, तो उपयुक्तता आहे म्हणून कर्म करतोय, गरज आहे म्हणून कर्म करतोय, आवश्यकता आहे म्हणून कर्म करतोय, आणि वर फलत्याग देखील। पण देहाला सांगितलंच जात नाहीये, मनाला समजत नाहीये की कर्म फलत्याग कसा करायचा। मुलाबद्दलचं प्रेम, नातवाबद्दलचं प्रेम हे बाजूला कसं चालेल, पण मनाला सांगितलंच जात नाहीये। तुमच्या आत्म्याला सांगितलं जाते पण त्याला झोपून परमार्थाच्या ठिकाणी देखील ऐकायला आलेले आहेत देह मनबुद्धी अशी अडचण आहे। कर्म जसे घडेल तसे करा, आवश्यकता जाणल्यावर करा, जेव्हा जशी उपयुक्तता असेल तेव्हाच करा, जिथे कराल तिथे त्याचे फळ स्वीकारणे कर्म प्राप्तच नाही का, तेव्हा फलत्याग करा हा बोध नेमके काय सांगतो, कुणाला, मनाला, बुद्धीला, विवेकाला की सगुण जीवाला, असा प्रश्न होता। चांगला प्रश्न। स्वामी मकरंदनाथ, तुमच्या प्रवचनातील शब्द यांच्या बाहेर पण जीवन आहे या चिंतनाने पाचव्या शास्त्राचा शोध लागला आहे। मकरंदनाथ, तुम्ही शिवाजी राजे होता आणि तुम्ही शिवाजी राजे आहात, तुमची ही वस्तुस्थिती आहे। स्वामी मकरंदनाथ शुभ शुभ सत्य सुंदर दीप प्रकाश पुरुष असताना समत्व या शब्दाचा अर्थ काय, समत्व नाही केले तर चालेल का हे समजावून सांगा। माझ्या दाढीमुळं तुम्हाला आणि कमी उंचीमुळं मी तुम्हाला शिवाजी राजांसारखा तुम्हाला म्हणजे सगळ्यांना नाही बरं का, तुमच्यापैकी अनेकांना बोध आहे की शिवाजी काय आहेत हे, माझ्या सकट सगळ्यांना माहीत आहे। तुमच्यापैकी काही काही लोकांना असा भास होतो कमी उंची आणि दाढीमुळं की हे शिवाजी शिवाजी आहेत असा शिवाजी महाराजांचे हे पुरुष जन्माला यायला लागतात, धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे असं समर्थांनी म्हटलेलं आहे। शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, फार विलक्षण असं चरित्र। नाव शिवाजी ठेवलं पण आपण सगळे मानतो की नुसतं नाव नाहीये ते खरंच शंकराचे अवतार होते असं मानायला अगदीच जागा आहे। ज्या परिस्थितीत त्यांनी केवढा मोठा पराक्रम केला, स्वाभिमान जागवला, ही असामान्य गोष्ट आहे। मलाही वाटतं की ही दाढी काढून टाकावी, कारण जी दाढी कोणाला तरी निदान शिवाजी महाराजांची आठवण करून देते ती आपण राखण्यात काही अर्थ नाही। पण मी या दाढीच्या चक्रात सापडलो, कसा सापडलो ते पुढे कधीतरी एखाद्या सत्संगातच सांगेल तुम्हाला। अशी काही दाढी वाढवायची परमार्थ करतो म्हणून अशी इच्छा नव्हती, एक तरुण वयात बावीस तेवीसाव्या वर्षी एकदा दाढी वाढवून पाहिली, मग कंटाळा आला म्हणून काढली, परत चार सहा महिन्यांनी वाढवली, असा माझा खेळ चाललेला होता. स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले तेव्हा दाढी नव्हती. त्याची जी व्हिडिओ कॅसेट आहे माझ्या घरी या, तुम्हाला दाखवेन मी दाढी नसताना मी कसा होतो ते दाखवेन. माझ्याकडे आहे ती. मग नंतर मी नेहमीच्याच छंदाप्रमाणे दाढी वाढवली, ती चार सहा महिने ठेवली आणि दाढी काढली. पण या गोष्टीनंतर जेव्हा उत्तराधिकार दिले त्याच्यानंतर माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन शेकडो लोकांचा एक विशिष्ट बनून गेलेला होता. काय की दाढी ठेवली आणि दाढी काढल्यावर एक दोन दिवस तो माणूस अगदी वेगळा काहीतरीच दिसतो. मिशा ठेवल्या आणि एकदम मिशा काढल्या तर अगदी काहीतरीच असं दिसायला लागतं थोडे दिवस. तसं ती दाढी काढल्यानंतर प्रत्येक जण थोडासा विनोदी चेहरेही माझ्याकडे पाहायला लागला. तेव्हा आपल्याकडे येणारे एक सद्गृहस्थ माल म्हणाले की आता तुम्हाला असं ठेवणं काढणं असं सारखं करता येणार नाही, कारण तुम्ही पब्लिक फिगर आता झालेले आहात. आणि ती तुम्हाला शोभून दिसते, तुम्ही काढायला नको होती असं माझं मत आहे. तरी मी माझ्या छंदाप्रमाणे दोन चार महिने ती दाढी करत राहिलो आणि परत एकदा लहर आली दाढी वाढवायची तेव्हा ते परत मला भेटले आणि म्हणाले आता काढू नका. आणि मीही अशा, कारण दाढी काही काही मंडळी उठल्याबरोबर दाढी वगैरे करतात, त्यांना ते चैनच पडत नाही, त्या प्रकारचा मी नव्हतो. त्यामुळे मी दाढी करत होतो तेव्हाही दोन दोन दिवस दाढी केली नाही असंच असायचं, मग परत एकदा कधीतरी एकदम स्वच्छ सगळं काढून टाकायचं. त्यामुळे दाढी करण्याचा तसा मग तो कंटाळा यायचा. मी म्हणलं की राहून दे, तूर्त या प्रश्नाचं दाढी पुरतं उत्तर मी दिलं, वेळ संपली आपली. पण ही दाढी जर काढली तर तुम्हाला मी शिवाजी राजे निश्चित दिसणार नाही, कारण ते तुम्हाला म्हणजे तुमच्यातल्या जगाकडे दिसत आहेत. दाढी वाढून कोणी शिवाजी होत नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं आणि स्वराज्य स्थापनेची शपथ म्हणजे तळ हातावर शिर घेण्यासारखं आहे. असा स्वतःच्या मृत्यूशी खेळ करत त्यांनी राज्य स्थापन केलं. मग अशी बाजीराव आणि असे उल्लेख झाले नेपोलियनचे, पण बऱ्याचशा लढाया शिवाजी राजांनी देखील स्वतः पुढे येऊन लढलेल्या आहेत, मागे राहून नाही. अफजल खानाच्या वेळेला कोणालाच आटोपता येणार नव्हती अशी परिस्थिती होती. स्वतः मरण किंवा त्याला मारण एवढाच पर्याय होता, स्वतः जाऊन ते केले. अशा शिवाजी महाराजांची आठवण या प्रश्नाच्या निमित्ताने. आपल्या सगळ्यांसारखा तुम्ही शिवाजी महाराजांचा भक्त आहे. समत्व केलं नाही तर चालेल का असं त्यांनी काय तुमच्या ह्याला सांग, तोपर्यंत समत्व नाही ठेवलं तरी चालेल. आणि ठेवलं तरी चालेल तुम्हाला शक्य असेल, कारण ठेवणं आणि न ठेवणं एवढं जर तुमच्या हातात असेल तर उत्तर देईपर्यंत तरी निदान समत्व ठेवा असं मी म्हणतो. ठेवा समत्व, मी उत्तर दिल्यावर ठेवलेलं सोडून द्या. अशी गंमत आहे. हा सत्संगाचा कार्यक्रम हा मला देखील आपल्या सगळ्यांसारखा खूप आवडतो. याचं कारण काय विचारलं जाईल एकदम काही सांगता येत नसल्यामुळं आपल्याला बुद्धीने चांगलं तरतरीत राहून उत्तर द्यायला लागतं. आणि तुम्हालाही एखाद्या प्रश्नावर अमुकच उत्तर मिळणार आहे असं प्रत्येक वेळेला खात्रीशीर सांगता येत नाही. प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन मिळाल्यासारखं वाटतं. त्यामुळं तुम्हालाही हा सत्संग असा शिवाय आपल्या जीवनाशी संबंधित अशा प्रश्नांचा उहापोह होत असल्यामुळं हा कार्यक्रम स्वामीजी असल्यापासून सदाबहार असा राहिलेला आहे. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय जय जय.